आकाशवाणी मुंबई। गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। नाटोच्या सर्व सदस्य देशांनी रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवावं असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांचा उद्या शपथविधी। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड। हिंसक कारवायात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या जहाल नक्षलवाद्याला भामरागडीतून अटक आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान लढत सुरू। ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असून परदेशी इंधनावरचं अवलंबित्व कमी होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज आसाममधल्या गोलाघाट जिल्ह्यात बांबूंपासून बनवलेल्या पहिल्या जैवशुद्धीकरण आणि जैव इथेनॉल प्रकल्पाचं उद्घाटन तसंच नुमालीगड इथल्या पॉलीप्रोपिलीन प्लांटची पायाभरणी झाली त्यावेळी ते बोलत होते। सौर ऊर्जेसंदर्भात भारताची गणना जगातल्या आघाडीच्या 5 देशांमध्ये होत असून खोल पाण्याखालच्या ऊर्जास्रोतांचा वापर करून भारत ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या दक्षिण आणि पश्चिमेकडल्या राज्यांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला, मात्र आता ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये विकासाला सुरुवात झाली आहे। केंद्र सरकार त्यादृष्टीने काम करत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले। त्याआधी प्रधानमंत्र्यांनी दरांग इथं 18,530 कोटी रुपयांच्या पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं। दरंग वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, GNM शाळा आणि BSc नर्सिंग महाविद्यालयाची पायाभरणी देखील त्यांनी केली। नाटोच्या सर्व सदस्य देशांनी रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवावं असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे। त्याचवेळी रशियासोबतच्या संबंधांमुळे चीनवर 50-100% शुल्क लावलं जाईल आणि युक्रेनचं युद्ध संपल्यावरच हे शुल्क मागे घेतलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। युरोपीय देश आणि G7 मित्र राष्ट्रांनीही रशियाकडून इंधन खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क लावावं असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे। दरम्यान युद्धामुळे समस्या सुटत नाहीत आणि निर्बंधांमुळे समस्या अधिक गुंतागुंतीच्या होतील अशी प्रतिक्रिया चीननं दिली आहे। चीननं कायमच शांततेसाठीच्या चर्चा आणि संवादातून राजनैतिक समस्या सोडवण्याचा पुरस्कार केला असल्याचं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांनी म्हटलं आहे। चीन आणि युरोपमध्ये प्रतिस्पर्धा नाही तर मैत्री असावी असंही त्यांनी म्हटलं आहे। गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे उद्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतील। उद्या सकाळी 11 त्यांचा शपथविधी होईल। या शपथविधी समारंभासाठी त्यांचं आज मुंबईत आगमन झालं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर त्यांचं स्वागत केलं। त्यांना रेल्वे पोलिसांच्या वतीनं आणि त्यानंतर राजभवनात पोहोचल्यावर मुंबई पोलिसांच्या वतीनं मानवंदनाही देण्यात आली। CP राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर ते महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते। त्यानंतर राष्ट्रपतींनी सध्या गुजरातचे राज्यपाल असलेल्या आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचीही अतिरिक्त जबाबदारी सोपवली होती। वस्तू आणि सेवा कराअंतर्गत केंद्र सरकारनं आरोग्य क्षेत्राशी संबंधित केलेल्या कर सुधारणांमुळे औषधं, वैद्यकीय उपकरणं आणि उपचार स्वस्त होणार आहेत। याबाबत अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून।
GST झालेल्या सुधारणांमुळे कर्करोग आणि इतर गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या 36 जीवरक्षक औषधांवरचा वस्तू आणि सेवा कर रद्द केला असल्यानं उपचारांवरच्या खर्चात मोठी बचत होईल। याव्यतिरिक्त गॉज, बँडेज, रोगनिदान चाचणी संच, ग्लुकोमीटर आणि थर्मामीटर यांसारख्या विविध वैद्यकीय उत्पादनांवरील GST 12% 5% कमी केला आहे। चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस यांच्यावरचा कर कमी करून 5% इतका केला आहे। आरोग्य विमा आणि आयुर्विम्याच्या प्रीमियमवरही आता 0 GST लागू झाल्यानं प्रीमियमची रक्कमही लक्षणीयरित्या कमी होईल। औषध आणि विमा अशा दोन्ही क्षेत्रात काम करणारे संतोष गायकवाड याबाबत म्हणाले,
औषधोपचाराच्या खर्चात तर बचत होईलच, पण अनेकदा पैसे कमी असल्यानं उपचारासाठी उशीर होतो, तो आता खर्च आटोक्यात असल्यानं होणार नाही। शिवाय आरोग्य विमा आणि जीवन विमा करमुक्त झाल्यामुळे ते संरक्षणही घेण्याकडे लोकांचा कल वाटेल असं मला वाटतं।
तर विमा क्षेत्रात काम करणारे अभिषेक परब म्हणाले,
आतापर्यंतच्या विमा प्रीमियमवर 18% GST आकारला जात होता, ज्यामुळे अनेक कुटुंबियांना आरोग्य व जीवन विमा घेणे महागडे वाटत होते. नव्या निर्णयामुळे विमा हप्ते स्वस्त होतील आणि सामान्य नागरिकांना विमा घेणे अधिक परवडणारे होईल. यामुळे मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबामध्ये विमाचा प्रसार वाढण्याची अपेक्षा आहे.
सातारा इथं होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत एकमतानं ही निवड झाली. पुढल्या वर्षी 1 ते 4 जानेवारी दरम्यान हे संमेलन होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शंकर भीमा महाका या जहाल नक्षलवाद्याला पोलिसांनी भामरागड तालुक्यातल्या तिरकामेटाच्या जंगलातून आज अटक केली. त्याच्यावर हत्या, जाळपोळ, भूसुरुंग स्फोटासह अनेक हिंसक कारवायात सहभागी असल्याचा आरोप आहे. 21 जानेवारी 2022 रोजी भामरागड तालुक्यातील डराज इरपनार मार्गावरल्या पेनगुंडा रस्त्याच्या कामावरल्या 19 वाहनांची जाळपोळ नक्षलवाद्यांनी केली होती. तसंच 15 नोव्हेंबर 2023 लाहेरी इथं एका युवकाची हत्या करण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणात शंकर महाकाचा शोध राष्ट्रीय तपास यंत्रणा घेत होती असं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत दुबई इथं आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना सुरू आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पाकिस्तानच्या एका षटकात 1-5 धावा झाल्या होत्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांदरम्यान सुरू असलेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत आज पंजाबच्या यादवींद्र क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 282 धावांचं लक्ष ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 281 धावा केल्या. जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडा हिनं 48 किलो वजनी गटात तर जॅस्मिन लांबोरिया हिनं 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. लिव्हरपूल इथं झालेल्या या स्पर्धेत भारतानं 4 पदकांची कमाई केली. हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या विजेतेपदाच्या आशा आज फोल ठरल्या. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात लक्ष्य सेन चांगली कामगिरी करू शकला नाही. अवघ्या 15 तासात संपलेल्या या सामन्यात चीनच्या ली शी फेंगनं लक्ष्यला 21-15, 21-12 असं हरवलं. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यातही भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभव पत्करावा लागला. चीनच्या लियांग वी केंग आणि वँग चँग या जोडीनं त्यांच्यावर 19-21, 21-14, 21-17 अशी मात केली. अहमदाबादच्या नारणपुरा इथे 825 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या देशातील सर्वात मोठ्या आधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. या संकुलात जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण, निवासी आणि जलक्रीडा सुविधा आहेत. शाह यांनी 2047 पर्यंत भारताला अव्वल क्रीडा राष्ट्र बनवण्याच्या मोदी सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला. यासाठी गेल्या दशकात अर्थसंकल्पात केली जाणारी क्रीडाविषयक तरतूद 1,643 कोटींवरून 5,300 कोटींपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं त्यांनी नमूद केलं. संरक्षण खरेदी नियमावली 2025 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज मंजुरी दिली. सुलभ प्रक्रियेद्वारे देशांतर्गत उद्योग सक्षम करणं, नवोन्मेषाला चालना देणं आणि उद्योगधंद्याला प्रोत्साहन देणं हा याचा हेतू आहे. राज्यात मराठा ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेल्या संघर्षावर सर्वांनी एकत्रित चर्चा करून मार्ग काढला पाहिजे असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यस्तरीय शिबिराच्या पार्श्वभूमीवर बातमीदारांशी बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नाटोच्या सर्व सदस्य देशांनी रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवावं असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांचा उद्या शपथविधी. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड. हिंसक कारवायात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या जहाल नक्षलवाद्याला भामरागड इथून अटक. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान लढत सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.